चीनीमंडी.com पॉडकास्ट।
गुजरात राजस्थान मध्ये मुसळधार पावसाची शक्यता, पश्चिम मध्य प्रदेश मध्ये होणार मोठा पाऊस। हवामान विभाग नुसार आज गुजरात मध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। राजस्थान, पश्चिमी मध्य प्रदेश, सिक्कीम आणि उत्तर कोकण मध्ये सुद्धा मोठा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। याशिवाय मध्य महाराष्ट्र, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोरम, त्रिपुरा, तामिळनाडू आणि पोंडेचेरीमध्येही मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली जाते। राजस्थानच्या काही भागात आज वादळी वाऱ्याचीही शक्यता आहे। महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे आणि यामध्ये नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोलीमध्ये सामील आहेत। मध्य प्रदेशातील सौराई डॅममधून पाणी सोडण्यात आले आहे आणि दुसरीकडे आणि 2 दिवसांपासून संततधार पावसामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे। NDRF आणि SDRF रेस्क्यू ऑपरेशनमध्ये लागलेली आहे। अनेक रस्ते बंद झाले, अनेक घरांचे आणि शेतांचे नुकसान सुद्धा झालेले आहे। राजस्थानातील अजमेर, भिलवाडा, बांसवाडा, बुंदी, चित्तोरगडसह राज्याच्या पूर्वेकडील अनेक मोठ्या भागात पावसाची सर दिसून येते आहे। राष्ट्रीय राजधानीमध्ये पुढच्या 6 दिवसांपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने रविवारी आपल्या पूर्वानुमानामध्ये याची माहिती घेतली। भारतीय हवामान विभागाने सांगितले की व्यापक स्वरूपात पावसाचा अंदाज नाही। दिल्लीमध्ये ऑगस्टमध्ये आतापर्यंत 236.5 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलाय, तर या अवधीपर्यंत सामान्यपणे 245.7 मिलीमीटर पाऊस पडतो आणि याप्रमाणे पाऊस 4% कमी झालाय। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले की गेल्या 2 दिवसांपासून होणाऱ्या मोठ्या पावसामुळे प्रदेशामध्ये 8 लोकांचा मृत्यू झालाय आणि विनाशकारी पुराच्या विळख्यात अडकलेले आहेत। 12 जिल्ह्यातील 454 गावातील 7,000 पेक्षा अधिक लोकांना यातून वाचवण्यात आले आहे। त्यांनी सांगितले की पुरामध्ये अडकलेल्या 40 गावातील जवळपास आणखी 1200 लोकांना काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। NDRF, SDRF आणि वायुसेना सह इतर बचाव दल कर्मचाऱ्यांनी या पुरामध्ये अडकलेल्या गावातील 7,000 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे। पश्चिमी मध्य प्रदेश, इंदोर, उज्जैन, शेजापूर, रतलाम, देवासा, झाबुआ, अलिराजपूर, मंदसौर आणि नीमच मध्ये आजही मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे। तवा आणि बसकी बांध ओव्हरफ्लो होत आहे, यासाठी या धरणांचे दरवाजे उघडावे लागले। यामुळे होशंगाबाद मध्ये नर्मदा नदीने धोक्याची पातळी पार केली आहे। यामुळे नर्मदेच्या दोन्ही किनाऱ्यांवर बसलेल्या होशंगाबाद, रायसेन आणि सिहोर या जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजला आहे।